नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. साखळी युवा उत्सव हो तरणाट्यांक बरी कामगिरी करपा खातीर बेस बरी माची आसा अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां. महाराष्ट्र सरकारान केल्ल्या उदरगतीच्या कामा खातीरूच महायुतीक व्हड येस फावो जाला अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हटलां. नवी दिल्लीत सुरू आशिल्ल्या आंतरराष्ट्रीय वेपार मेळाव्यात स्वयंपूर्ण गोंय दालनाक लोकांचो उपाट प्रतिसाद मेळटा. कला आनी संस्कृती संचालनालया वतीन येता त्या 8 डिसेंबराक धालो आनी फुगडी महोत्सवाचे आयोजन केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींतल्यान देशविदेशांतल्या लोकांकडेन संवाद सादतले. आतां पुराय खबरो. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी नावेली क्रिकेट मैदानाचेर साखळी युवा उत्सव 2024 उक्तावण केलें. साखळी युवा उत्सव हो तरणाट्यांक बरी कामगिरी करपा खातीर बेस बरी माची आसा ह्या युवा उत्सवाच्या माध्यमांतल्यान फीट इंडिया मुवमेंटचो खरो उद्देश साध्य जावपाक मदत जातली. तरणाट्यांनी व्यसनाधीन जायनासतना आपले सर्वांगीण उदरगती खातीर वावुरपाक जाय अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगले. ह्या वेळार जिल्हो पंचायत वांगडी गोपाळ सुर्लकार, नावेलीचे सरपंच रोहिदास कानसेकार, साखळीच्यो नगराध्यक्ष सिद्धी प्रभू आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. भाजपा फुडारपणाखालचे महायुतीक महाराष्ट्र विधानसभा वेंचणुकेंत व्हड जैत मेळ्ळां जाल्यार इंडिया आघाडी झारखंडांत सत्ता तिगोवन दवरपाच्या वाटेर आसा. महाराष्ट्रांत विधानसभा वेंचणुकेंत महायुतीक स्पश्ट भोवमत दिवन थंयच्या जनतेन लोकां मदीं फूट घालपी महाविकास आघाडेक तांची सुवात दाखोवन दिल्या अशें गोंयचे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां. महाराष्ट्र सरकारान केल्ल्या उदरगतीच्या कामा खातीरूच महायुतीक व्हड यश मेळिल्ल्याचें दोतर सावंत हांणी सांगले. महाराष्ट्रात विधानसभा वेंचणुकेंत मेळिल्ल्या जैताचेर उलयतना वास्कोचे आमदार दाजी साळकार हांणे महाराष्ट्रातल्या जनतेन प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचेर दाखयल्लो हो विश्वास आसा अशें म्हळां. महाराष्ट्रातल्या जैता उपरांत वास्को शारांत भारतीय जनता पक्षाच्या वावुरप्यांनी रॅली काडली. ह्या रॅलींत आमदार साळकार, नगराध्यक्ष गिरीश बोरकार आनी हेर वावुरपी वांटेकार जाल्ले. महाराष्ट्रात युती सरकारान केल्ली उदरगतीची कामां तशेंच केंद्रातल्या मोदी सरकारान केल्ली देशाची भौशीक उदरगत दोळ्या मुखार दवरून जनतेन कौल दिला अशें आमदार दाजी साळकर हांणी म्हळां. मुरगांवचो आमदार संकल्प आमोणकार हांणे ह्या वेळार उलयतना आपणाक 3 मतदारसंघांची जबाबदारी दिल्ली आनी तिनूय कडे उमेदवार जिखून आयिल्ल्याचें तांणी म्हळां. सगळ्यांनी मेळून काम केल्याचो हो परिणाम जावन आसा अशें आमदार आमोणकार हांणी म्हळां. नवी दिल्लीच्या भारत मंडपांत जाल्ल्या 43व्या आंतरराष्ट्रीय वेपार मेळाव्यात विकसीत भारत 2047 हे संकल्पनेचेर स्वयंपूर्ण गोंय दालनाक लोकांचो उपाट प्रतिसाद मेळटा. आयज प्रेस आनी जनसंपर्कचे जोड संचालक आर गणेशन हांणी ह्या दालनाक भेट दिली. म्हायती आनी प्रसिद्धी विभागाचे सहाय्यक म्हायती अधिकारी श्याम गांवकार आनी कार्यालय अधीक्षक शैलेश नायक हांणी तांकां येवकार दिलो. ह्या वेळार गणेशन हांणी गिरीश कला केंद्र सावड्डेच्या कलाकारीन सादर केल्ल्या सांस्कृतीक कार्यावळीचो आस्वाद घेतलो. गोंयांतल्या पर्यटन गुंतवणूक सुविधा, उद्देग, लोककला, संस्कृताय, रोबोटिक्स, गोंयची अन्य संस्कृताय आनी हेर सुविधांचो ह्या दालनांत आस्पाव आसा. कुट्टी उच्च माध्यमीक शाळा समुहान अमेय उच्च माध्यमीक विद्यालयाच्या फुडारपणाखाला मुळाव्या शिक्षकां खातीर शिक्षणीक साधनां तयार करप ह्या विशयाचेर आयज एक कार्यशाळा घडून हाडली. अमेय उच्च माध्यमीक विद्यालयाच्या सभाघरांत जाल्ल्या ह्या कार्यशाळेचें उक्तावण राज्य शिक्षण संस्थेचे आदले संचालक आनी शिक्षण तज्ञ कालिदास मराठे हांणी केले. खंयचीय शिक्षणीक साधनां वापरना ती शिक्षणीक साधनां शिक्षकां खातीर न्हय तर विद्यार्थ्यां खातीर आसात हाची शिक्षकांक सतत जाणविकाय आसप गरजेचें आसा अशें मराठे हांणी सांगले. शिकोवपा परस विद्यार्थ्यांच्या शिकपाचेर चड लक्ष दिवपाची गरज आसा अशें सांगतना तांणी शिक्षक जायत्या ल्हान ल्हान गजाली वरवीं भुरग्यांच्या शिक्षणीक प्रगतीचो नियाळ घेवंक शकतात अशें स्पश्ट केलें. कृती वरवीं शिक्षणाची संकल्पना चालीक लावपा खातीर आमी सतत यत्न करपाक जाय अशें तांणी सांगलें. कुट्टी उच्च माध्यमीक शाळा समुहाच्या 15 शाळेंतले 40 शिक्षक हे कार्यशाळेक हाजीर आशिल्ले. पुराय कार्यशाळा बाल शिक्षण परिशदेची कार्यकर्ती आदली शिक्षिका सुनीता देसाय हिणें चलयली. गोंय मराठी अकादमी आनी गोंय माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शिक्षण मंडळा वतीन काणकोण रविंद्र भवन सभाघरांत काल जाऊ पुस्तकांच्या गावा हो उपक्रम आयोजीत केल्लो. काणकोण तालुक्यातल्या माध्यमीक आनी उच्च माध्यमीक विद्यालयांत मराठी भाशा शिक्षकां खातीर ही खासा कार्यावळ घडून हाडिल्ली. ह्या कार्यावळीच्या पहिल्या सत्रात प्राध्यापक रमेश सप्रे हांणी शिक्षकांक मार्गदर्शन केले. प्राचार्य हरिश्चंद्र मांद्रेकर हांणी वाचन साधना आणि पुस्तक भिशी ह्या अभिनव प्रकल्पांची माहिती दिली. सचिन मणेरकर हांणी शिक्षकांनी वाचची अशा वेचीक पुस्तकांची वळख करून दिली. गोय मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत हांणी येवकाराचे उलोप केले. गोय मराठी अकादमीन गोय शालांत मंडळाच्या जोडपालवान ही कार्यावळ घडून हाडिल्ली. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात. कला आणि संस्कृती संचालनालय वर्ष 2022 सावन पारंपारिक लोककलांचे जतन संवर्धन जावचे ह्या हेतान धालो आणि फुगडी महोत्सव आयोजित करता. अवनो हो महोत्सव 8 डिसेंबराक एकाच वेळार 12 म्हालांनी जातलो. दरेका पंगडाक सादरीकरणा खातीर 10 ते 12 मिनटांचो वेळ मेळटलो. इत्सुक पंगडांनी कला आणि संस्कृती संचालनालय पाटो पणजी वा वेगवेगळ्या रवींद्र भवनात विहित नमुन्यातलो अर्ज भरून 29 नोव्हेंबर मेरेन सादर करचो अशें आयोजकांनी कळयला. गोय तशेंच गोंया भायल्या भाविकांचे आकर्षण ठारिल्ली मडकयच्या नवदुर्गा देवीची जात्रा फाल्यां आयतारा 24 आणि सोमारा 25 नोव्हेंबराक जातली. दर वर्सा हजारांनी लोक हे यात्रेक येतात. आंगमणेक पावपी मडकयची नवदुर्गा म्हूण हे देवीची नामना आसा. अंदूय 5,000 परस चड भाविक हे यात्रेक हाजीर रावन देवीचो आशिर्वाद घेतले अशी माहिती नवदुर्गा देवस्थानचे वांगडी तशेंच सरपंच शैलेंद्र पणजीकार हांणी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींतल्यान देश विदेशांतल्या लोकांक संबोधीत करतले. हो ह्या कार्यावळीचो 116वो भाग आसा. ही कार्यावळ आकाशवाणी आणि दूरदर्शनाच्या सगळ्या नेटवर्कावेल्यान प्रसारित जातली. तशेंच AIR न्यूज वेबसायट न्यूज ऑन एअर मोबायल ॲपाचेरूय कार्यावळ वितरायतले. तशेंच ह्या कार्यावळीचे AIR न्यूज DD न्यूज PMO आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनलाचेर थेट प्रक्षेपण जातले. आकाशवाणीचेर ही कार्यावळ हिंदीत वितरीत झाल्या उपरांत रोकडीच थळाव्या भाषांनी वितरायतले. एक कप च्या कोंकणी चित्रपट काल इफ्फीत प्रदर्शित झालो. किशोर अर्जुन हांणी ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन केला जाल्यार रश्मी नरसे हिणे चित्रपटाची निर्मिती केल्या. एक कप च्या कलाकारांक इफ्फीच्या रेड कार्पेटाचेर दबाजान येवकार दिलो. ह्या वेळार गोय मनरिजवण संस्थेची उपाध्यक्ष डिलायला लोबो हजर आशिल्ली. फोंडेच्या लायन्स क्लब ऑफ फोंडे आणि गोवा शिपयार्ड हांणी दक्षिण गोयातल्या क्षयरोग दुयेंतींक नोव्हेंबर म्हयन्यात फुकट गरजेची वस्तूंचे वाटप केले. दक्षिण गोयातल्या भलायकी केंद्रांच्या सुमार 111 दुयेंतींक ही जिणे गरजेची वस्तू भेटयली. गोय शिपयार्डाच्या CSR येवजणे खाला दर वर्सा क्षयरोगी दुयेंतींक गरजेच्यो वस्तू वाटतात. ही कार्यावळ दक्षिण गोयातल्या चिखली लोटली कुठ्ठाळे फोंडेच्या IDA हॉस्पिटल आणि दक्षिण गोयातल्या हेर आरोग्य केंद्रात चालीक लायली. ह्या वेळार गोय शिपयार्डाचे मुखेल भलायकी अधिकारी डॉ वेदपाल तारी चिखली भलायकी केंद्राचे भलायकी अधिकारी आणि हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. ह्या वेळार उलयतना कार्यक्रम समन्वयक सुदेश बोरकार हांणी सांगले की लायन्स क्लबाचे काम समाजाच्या जायत्या घटकांक मजतीच्या रुपान संसारभर चालू आसा आणि गोयच्या वेगवेगळ्या वाठारातल्या लायन्स क्लबांनी उत्कृष्ट कामां सतत चलयतात. फोंडेच्या आदर्श सेवा फाउंडेशन वतीन मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि दातांचे दुयेंसाची तपासणी शिबीर अंत्रुजनगर फोंडे हांगा आयोजित केले. ह्या शिबिराक डॉ मानसी राणे डॉ संजना गावकार हांणी भलायकी आणि दातांची तपासणी केली. ह्या वेळार जाल्ल्या उक्तावण सुवाळ्यात सोयरे म्हूण समाज वावुरपी दीपिका केरकार तशेंच वैभव शेटये रुपेश कोठारकार रियाज अहमद शिवराज हिरेमठ तुषार पंडीत आणि आदर्श सेवा फाउंडेशनाचे आदर्श तोरसकार हाजीर आशिल्ले. परतून एक फावट मुखेल खबरो. साखळी युवा उत्सव हो तरणाट्यांक बरी कामगिरी करपा खातीर बेस बरी माची आसा अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां. महाराष्ट्र सरकारान केल्ल्या उदरगतीच्या कामा खातीरूच महायुतीक व्हड येस फावो जाला अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हटलां. नवी दिल्लीत सुरू आशिल्ल्या आंतरराष्ट्रीय वेपार मेळाव्यात स्वयंपूर्ण गोंय दालनाक लोकांचो उपाट प्रतिसाद मेळटा. कला आणि संस्कृती संचालनालया वतीन येता त्या 8 डिसेंबराक धालो आणि फुगडी महोत्सवाचे आयोजन केला. इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.